Book 2
18
18
18
Pulizie di casa.
Gharachi swachhata.
Gharachi swachhata.
Oggi è sabato.
Aaj shanivar ahe.
Aaj shanivar ahe.
Oggi abbiamo tempo.
Aaj amcha javal vel ahe.
Aaj amcha javal vel ahe.
Oggi puliamo l'appartamento.
Aaj amhi ghar swachh karat ahot.
Aaj amhi ghar swachh karat ahot.
Io pulisco il bagno.
Mi snan ghar swachh karat ahe.
Mi snan ghar swachh karat ahe.
Mio marito pulisce la macchina.
Maje pati gaadi dhuvat ahet.
Maje pati gaadi dhut ahet.
I bambini puliscono le biciclette.
Mule cycle swachh karat ahet.
Mule cycle swachh karat ahet.
La nonna annaffia i fiori.
Aji jhadanna pani ghalat ahe.
Aji jhadanna pani ghalat ahe.
I bambini mettono in ordine la loro stanza.
Mule mulanchi kholi swachh karat ahet.
Mule mulanchi kholi swachh karat ahet.
Mio marito mette in ordine la sua scrivania.
Majhe pati tyanche kamache table avrun thevat ahet.
Majhe pati tyancha bag vyavasthit karat ahet.
Metto la biancheria nella lavatrice.
मी वॉशिंग मशीन मध्ये धुण्याचे कपडे घालत आहे.
मी वॉशिंग मशीन मध्ये धुण्याचे कपडे घालत आहे.
Stendo il bucato.
मी धुतलेले कपडे टांगत आहे.
मी धुतलेले कपडे टांगत आहे.
Stiro la biancheria.
मी कपड्यांना इस्त्री करत आहे.
मी कपड्यांना इस्त्री करत आहे.
Le finestre sono sporche.
खिडक्या घाण झाल्या आहेत.
खिडक्या घाण झाल्या आहेत.
Il pavimento è sporco.
फरशी घाण झाली आहे.
फरशी घाण झाली आहे.
Le stoviglie sono sporche.
भांडी कुंडी घाण झाली आहेत.
बशा घाण झाल्या आहेत.
Chi pulisce le finestre?
खिडक्या कोण धुत आहे?
खिडक्या कोण धुत आहे?
Chi spolvera? Chi passa l'aspirapolvere?
Vacuuming कोण करत आहे?
Vacuuming कोण करत आहे?
Chi lava i piatti?
बशा कोण धुत आहे?
बशा कोण धुत आहे?